खंड दुसरा, प्रकरण 29। लगेच परत फिरा। मद्रासहून कलकत्त्याला गेलो। कलकत्त्यामध्ये माझ्या अडचणींना पारावर राहिला नाही। तेथे ग्रेट ईस्टर्न हॉटेलात उतरलो। कोणाची ओळख नाही, देख नाही। हॉटेलात डेली टेलिग्राफचे प्रतिनिधी मिस्टर एलर थॉर्प यांची ओळख झाली। ते बंगाल क्लबमध्ये राहत असत। तेथे येण्याबद्दल त्यांनी मला निमंत्रण दिले। त्यावेळी त्यांना माहिती नव्हती की हॉटेलच्या दिवाणखान्यात कोणाही हिंदी इसमाला घेऊन जाता येत नसे। मागून त्यांना या प्रतिबंधाची माहिती मिळाली, म्हणून ते मला आपल्या खोलीत घेऊन गेले। हिंदी लोकांबद्दल स्थानिक इंग्रजी लोकांना वाटणाऱ्या तिरस्काराबद्दल त्यांना वाईट वाटले। मला दिवाणखान्यात घेऊन न गेल्याबद्दल त्यांनी माफी मागितली। बंगालचे देव सुरेंद्रनाथ बॅनर्जींना तर भेटायचे होतेच, त्यांना जाऊन भेटलो। मी गेलो त्यावेळी त्यांच्यापाशी इतरही मंडळी भेटण्यासाठी आलेली होती। ते म्हणाले, तुमच्या कामाकडे लोकांचे लक्ष वेधणार नाही अशी मला धास्ती वाटते। तुम्ही पाहताच ना की येथेही काही कमी विटंबना नाही, तरीही तुम्ही होईल तेवढे करावेच। या कामी तुम्हाला महाराजांची मदत पाहिजे। ब्रिटिश इंडियन असोसिएशनच्या प्रतिनिधींना भेटा। राजा सर प्यारी मोहन मुखर्जी आणि महाराजा टागोरांना भेटा। ते उदारवृत्तीचे आहेत आणि सार्वजनिक कार्यात भरपूर रस घेतात। मी या गृहस्थांना भेटलो, पण त्यांच्याकडे माझे संधान जुळले नाही। दोघांनीही सांगितले, कलकत्त्यामध्ये जाहीर सभा भरविणे सोपे काम नाही, पण करायचीच असेल तर पुष्कळचा आधार सुरेंद्रनाथ बॅनर्जींवर आहे। माझ्या अडचणी येथेच थांबल्या नाहीत। अमृत बाजार पत्रिकेच्या ऑफिसात गेलो। तेथेही मला जे गृहस्थ भेटले त्यांची कल्पना मी कोणीतरी उपटसुंभ्या आहे अशी झाल्याचे दिसले। बंगवासीने तर हद्द केली। मला एक तासभर बसवून ठेवले। संपादक महाशय इतर लोकांबरोबर बोलत, ते लोक आपापली कामे आटपून जात, पण संपादक महाशय माझ्याकडे ढुंकूनही पाहत ना। एक तासभर वाट पाहून मी माझा विषय काढला तेव्हा ते म्हणाले, आमच्या पुढे किती कामे पडली आहेत तुम्हाला दिसत नाही? तुमच्यासारखे कितीतरी लोक आमच्याकडे येत असता, तुम्ही रस्ता धरावा हेच बरे, आम्हाला तुमची कर्मकथा ऐकायची नाही। मला काही वेळ दुःख तर वाटले, पण संपादकाची दृष्टीही मी समजू शकलो। बंगवासीची ख्याती ऐकलीच होती। संपादकांकडे लोक एकामागून एक येत जात होते, ते मला दिसत होते। ते सर्व त्यांच्या ओळखीचे। त्यांचे वर्तमानपत्र नेहमी भरगच्च भरलेले राहत असे। दक्षिण आफ्रिकेचे नाव पण त्यावेळी क्वचित ऐकू येत असे। रोज नवे लोक आपापले दुःख पुढे मांडायला येत राहणारच। दरेकाला स्वतःचे दुःख तेवढे मोठे वाटत असते, पण संपादकाजवळ असल्या दुःखितांचा नेहमी थवाच असायचा। तो बिचारा कितीकांचे म्हणणे ऐकून घेईल? शिवाय दुःखी माणसाला संपादकाचे सामर्थ्य म्हणजे केवढे अफाट असेल असे वाटत असते। संपादक स्वतः पुरे जाणून असतो की आपली सत्ता आपल्या कचेरीच्या उंबऱ्यापलीकडे पोचत नसेल। मी हताश झालो नाही। इतर संपादकांना भेटण्याचे चालू ठेवले। माझ्या रिवाजानुरूप इंग्रजांनाही भेटलो। स्टेट्समन आणि इंग्लिशमन या दोघांनाही दक्षिण आफ्रिकेच्या प्रश्नाचे महत्व समजत होते। त्यांनी लांबलचक मुलाखती छापल्या। इंग्लिशमनच्या मिस्टर सॉन्डर्सनी मला आपलासा केला। त्यांच्या ऑफिसाचा व वर्तमानपत्राचा उपयोग करण्याची मला मुभा मिळाली। स्वतःच्या अग्रलेखात दुरुस्त्या करण्याचीही त्यांनी मला मोकळीक दिली। आमच्यामध्ये स्नेह जमला म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही। त्यांनी होईल ती मदत करण्याचे वचन दिले। मी परत दक्षिण आफ्रिकेला गेल्यानंतरही स्वतःला पत्रे पाठविण्यास मला सांगितले आणि आपल्याकडून होईल तेवढे करू असे आश्वासन दिले। मला पुढे दिसून आले की त्यांनी हे वचन अक्षरशः पाळले आणि त्यांची प्रकृती बिघडली त्यावेळेपर्यंत त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार चालू ठेविला। माझ्या आयुष्यात अशा तऱ्हेचे अनपेक्षित स्नेहसंबंध अनेकदा जमून आले आहेत। मिस्टर सॉन्डर्सना माझ्या बाबतीत जे आवडले ते अतिशयोक्तीचा अभाव आणि सत्यपरायणता। त्यांनी माझी कसून उलट तपासणी केली होती। त्यावरून त्यांना दिसले की दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या लोकांची बाजू निपक्षपातीपणे मांडण्याच्या कामी आणि दोन्ही बाजूंची तुलना करण्याच्या कामी मी न्यून ठेवले नव्हते। स्वतःच्या अनुभवावरून मी सांगू शकतो की विरुद्ध पक्षाला न्याय दिल्याने आपल्याला न्याय लवकर मिळतो। अशा तऱ्हेने मला अनपेक्षित मदत मिळाल्यामुळे कलकत्त्यामध्येही जाहीर सभा भरविण्याची आशा वाटू लागली होती। इतक्यात डर्बनहून तार आली, पार्लमेंट जानेवारीत भरणार, लगेच परत फिरा। मी वर्तमानपत्रात एक पत्र प्रसिद्ध करून त्यात ताबडतोब निघून जाण्याच्या कारणांचा खुलासा केला। आणि कलकत्ता सोडले आणि पहिल्याच बोटीने माझ्या जाण्याची व्यवस्था करण्याबद्दल दादा अब्दुल्लांच्या मुंबईतील एजंटाला तार केली. दादा अब्दुल्लांनी स्वतः कुरलँड नावाची आगबोट विकत घेतली होती. तीवरून मला व माझ्या कुटुंबाला मोफत घेऊन जाण्याचा त्यांनी आग्रह धरला. मी त्याचा साभार स्वीकार केला आणि डिसेंबरच्या सुरुवातीला कुरलंड मधून माझी धर्मपत्नी, दोन मुलगे आणि माझ्या स्वर्गस्थ मेहुण्यांचा एकुलता एक मुलगा यांना घेऊन दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा जाण्यासाठी निघालो. या बोटीबरोबर दुसरी एक बोट नादेरी सुद्धा डर्बनला जाण्यासाठी सुटली. तिचे एजंट दादा अब्दुल्ला होते. दोन्ही बोटीत मिळून 800 आसपास पॅसेंजर असावे, त्यापैकी अर्धे अधिक ट्रान्सवालला जाणारे होते.